नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. जागतिक व्यवस्थेचे नियम ठरवण्याचे अधिकार ग्लोबल साऊथमधल्या देशांना मिळाले पाहिजेत. सर्वांचं भविष्य जर सामूहिक असेल तर ते ठरवण्याचे अधिकारही सामूहिक असायला हवेत, अशी मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केली. ब्रिक्स परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते नवी दिल्लीत बोलत होते. जागतिक पातळीवरच्या संकटात ग्लोबल साऊथचे देश आघाडीवर असताना निर्णय घेण्यात मात्र त्यांना आघाडीचं स्थान मिळत नाही, त्यामुळे काही संपन्न देशांच्याच हातात निर्णय प्रक्रिया केंद्रित ठेवण्याऐवजी सर्वसमावेशक पद्धतीनं मानवतेच्या विकासासाठी काम व्हायला हवं, असं ते म्हणाले. यासाठी त्यांनी 10 प्रस्ताव सदस्य देशांसमोर मांडले. या परिषदेत भारतानं मांडलेला जाहीरनामा सदस्य देशांनी मान्य केला. ब्रिक्स परिषदेनिमित्त भारतात आलेल्या विविध राष्ट्रप्रमुखांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महत्वपूर्ण द्विपक्षीय बैठका केल्या. याअंतर्गत प्रधानमंत्र्यांनी आज इथिओपियाचे प्रधानमंत्री डॉ अबी अहमद अली, मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम, अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायद अल नाहयान आणि व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन हुंग यांच्याशी चर्चा केली. मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानात 19 सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाला बसू, अशी घोषणा मनोज जरांगे यांनी आज केली. 15 सप्टेंबर रोजी मुंबईच्या दिशेनं निघू, अशी माहिती त्यांनी आज आंतरवाली सराटी इथं वार्ताहर परिषदेत दिली. मुंबईसह राज्यातला गणेशोत्सव हा देशातला सर्वात मोठा उत्सव असून या काळात आंदोलन करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका, असं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जरांगे यांना केलं आहे. महिला क्रिकेटमध्ये दुबई इथं उद्या होणाऱ्या T20 आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंकेमध्ये होणार आहे. गेल्यावेळी श्रीलंकेनं भारताला हरवून चषक पटकावला होता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.